नमस्कार, मी गौरी देशमुख. ऐकूया काही ठळक घडामोडी. गोकुळाष्टमी काल सर्वत्र मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावानं साजरी केल्यानंतर राज्यात आज दहीकाल्याचा सणही उत्साहाने साजरा होत आहे. विशेषत मुंबई ठाण्यात ठिकठिकाणी गोविंदाचा थरार रंगत आहे. गोविंदा पथकं उंच बांधलेल्या दहीहंड्या फोडत असून दहीहंड्यांसाठी लाखो रुपयांची बक्षिसं लावण्यात आली आहेत. 6 ते 8 थरांचे हे मानवी मनोरे पाहण्यासाठी जागोजाग गर्दी झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फुटी पुतळा काल कोसळला ही सर्वांसाठी अत्यंत दुःखद घटना असून नौदलाच्या मदतीनं भव्य आणि मजबूत पुतळा सरकार बसवणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. दरम्यान या दुर्घटनेच्या चौकशीसाठी नौदलानं एक पथक पाठवलं आहे. यासंदर्भात राज्य सरकार आणि तज्ञांच्या सहकार्यानं काम सुरू असल्याचं नौदलानं म्हटलं आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर गोरेगाव ते कांदिवली दरम्यान 6व्या लोहमार्गाचं काम सुरू करण्यात आलंय. यासाठी आजपासून येत्या 5 ऑक्टोबरपर्यंत 35 दिवसांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मात्र गणेशोत्सवाच्या काळात 5व्या दिवसापासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत ब्लॉक नसेल असं पश्चिम रेल्वेनं कळवलं आहे. राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरी, गगनबावडा, आजरा आणि चंदगड तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. धरणांमधून विसर्ग वाढल्यानं नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. पंचगंगेचं पाणी पाचाबाहेर आल्यामुळे 42 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस होत असून धरणांमध्ये पाण्याची आवक वाढली आहे. पैठणच्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 56% पोहोचला आहे. नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांच्या पार्थिवावर आज दुपारी नायगाव इथं शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांचे चिरंजीव रणजित चव्हाण यांनी अग्नी दिला. नांदेडचे पालकमंत्री गिरीश महाजन, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 14 अंकांची वाढ झाली आणि तो 81,712 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्ये 7 अंकांची वाढ होऊन तो 25,018 अंकांवर बंद झाला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.